करिंथकरास पहिले पत्र अध्याय 6। तुम्हातील कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर तो आपला खटला पवित्र जनांपुढे न आणिता अधर्मिकांपुढे नेण्याचे कसे धाडस करीतो? पवित्र जन हे जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्हापुढे जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे तर तुम्ही अगदी हलक्या खटल्यांच्या न्यायसभा होण्यास अयोग्य आहात काय? आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करू हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग व्यवहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच, तुम्हास व्यवहारिक खटल्यांचा न्यायनिवाडा करावयाचा आहे, तर जे मंडळीत गणतीचे नाहीत त्यास कसे नेमता? तुम्हास लाज वाटावी म्हणून मी हे सांगतो, ज्याच्याने भावाभावाची पंचायत करवेल असा एकही शहाणा मनुष्य तुम्हामध्ये नाही असे आहे काय? भाऊ भावावर फिर्याद करीतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे करीतो। तुम्ही एकमेकांवर खटले करिता यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे। त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सोसून घेत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करिता आणि ती आपल्या बंधुजनांची करिता। अनितिमान मनुष्याला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हास ठाऊक नाही काय? फसू नका। जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुमैथुनकारी, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यास देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही। आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला आहा। सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही। सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या स्वाधीन होणार नाही। अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, त्या दोहोंचा देव अंत करील। शरीर जारकर्मासाठी नाही तर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे। देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्याला उठविल। तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय? असे न होवो। जो कसबिणीला जडला तो व ती हे एक शरीर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो। जो प्रभूला जडला तो व प्रभू एक आत्मा आहे। जारकर्मापासून दूर रहा। जे काही दुसरे पापकर्म मनुष्य करीतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जारकर्म करीतो तो आपल्या शरीर संबंधाने पाप करीतो। तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही आपले न व्हा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात। यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा।